नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सप्तकाय मुखेल खबरो। विधानसभेच्या दुसऱ्या दिसा प्रस्नोत्तराच्या वराक सभागृह स्थगीत। 2024-25 शिक्षणिक वर्षाचे केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 22 जुलैचा नुकते। साखळेवरातले पहिले फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स सेंटर स्थापन करपाची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आता पुरे खबरो। गोय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा आमदार एल्टन डिकोस्टान सभापती आड केल्ल्या विधानावेल्यान सेगीत 2 वेळा प्रस्नोत्तराच्या वराक सभाघर स्थगीत करपाची वेळ आयली। 11:30 सुरू जाल्ले सभाघर फक्त 18 मिनटां चल्ले, जाल्यार सभाघर फक्त 11 मिनटां खातीर दुसरे फावट चल्ले। हाका लागून दुसऱ्या दिसा प्रस्न आनी जापेचो वर जावंक ना। एल्टन डिकोस्टान हरकतीचो मुद्दो उपस्थित करून जर आपणे सभापतीन केल्ल्या विधानावेल्यान हक्कभंग केला जाल्यार सभापतीन सभाघराची हक्कभंग समिती स्थापन करची, हांव ते रितसर पद्दतीचेर लेखी जापेतल्यान म्हजी बाजू मांडटलो अशी मागणी केली। ताच्या ह्या म्हणण्याक विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमायम सयत काँग्रेसीच्या हेर वांगड्यांनी तशेंच आमदार विजय सरदेसायान तेको दिल्लो। जाल्यार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सभापती आड केल्ल्या विधाना खातीर हक्कभंग समितीची गरज ना, एक तर एल्टनान सभापतीची माफी मागची त्याशिवाय सभाघराचे फुडले कामकाज जावपाक शकचे ना अशें म्हळें। जाल्यार सभापती रमेश तवडकर हांणी एल्टनाक म्हजो न्ही जाल्यार सभापती पदाचो अपमान केला अशें सांगून एल्टनाची समजूत काडपाचो यत्न केलो। उपरांत मुखेलमंत्री सावंत हांणी हाजे फुडें अशें जावचें न्ही म्हण सभाघराचें कामकाज फुडें व्हरचे अशी मागणी सभापती कडेन केली आनी उपरांत सभाघराचें कामकाज औपचारीक रित्या सुरू जालें। विराडाक रावपी बिगर गोंयकारांची नोंदणी सक्तीचे करपी विधेयक फुडल्या विधानसभेत हाडटले अशें विधान मुखेलमंत्री तशेंच घरमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां। कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी लक्षवेधी सूचने वेळार गोंयांत गुन्यांवाचो आंकडो वाडटा तशेंच हे गुन्यांव करपा फाटल्यान बिगर गोंयकारांचो हात आसा अशें सभाघराचे नदरेक हाडून दिल्ले। हे शिवाय बाउन्सरांची गुंडगिरी वाडल्या ते सेक्युरिटी दिवच्या परस गुंडगिरी चड करता अशें दिसून आयलां अशें आमदार विजय सरदेसाय हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले। ह्यावेळार बाउन्सराची कॅटेगरी थारावपी तशेंच जर कोण स्वरक्षणा खातीर बाउन्सर दवरता जाल्यार ताची नोंदणी करची तशेंच बाउन्सर सेवा दिवपी कंपनीची नोंदणी करप सक्तीचे करपी विधेयक हाडटलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें। तशेंच पुलिसांच्या गस्तीत वाड, भौशीक सुवातींनी सीसीटीव्ही कॅमेराची थेट पुलीस स्टेशनाक जोडणी, गोंयांत कामा खातीर येवपी बिगर गोंयकारांचे म्हायती तंत्रगिन्यानाचो उपेग करून डिजिटल आयडेंटिफिकेशन पद्दतीन नोंदणी करतले अशी म्हायती प्रमोद सावंत हांणी दिली। सुवाती विकत घेतल्या उपरांत पोंय पुरोवपाच्या प्रमाणांत वाड जाल्या, हाका लागून उदकाच्यो वाटो बंद जातात तशेंच शेतांनी राज्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी उदक साचून रावता ही बाब मांद्रेचो आमदार जीत आरोलकर हांणी लक्षवेधी सूचने वेळार सभाघराच्या नदरेक हाडली। ही बाब गंभीर आसा आनी गोंयच्या पोयांची मामलेदारांनी अहवाल तयार करचो अशी मागणी जीत आरोलकरान केली। ह्यावेळार सरकारी सुवातींनी आशिल्ल्यो उदकाच्यो वाटो ह्या सुवातींनी अतिक्रमण करून पुरोवपाचो यत्न जाता अशें तांणी सभाघराच्या नदरेक हाडले। 2024-25 शिक्षणिक वर्सा खातीर केंद्र सरकाराचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 22 जुलैचा उक्ते जातले। ह्या पोर्टलावेल्यान अनुसूचित जाती जमाती तशेंच हेर येवजण्यांचे मॅट्रिके आदले आनी मॅट्रिके उपरांतचे शिष्यवृत्ती अर्ज भरचे अशें राज्य सरकाराच्या आदिवासी कल्याण खात्यान कळीत केलां। 31 डिसेंबर मेरेन हे पोर्टल उक्ते आसतले। शाळेच्या नोडल शिक्षकान 15 जानेवारी 2025 मेरेन ते तपासचे पडटले। 31 जानेवारी 2025 मेरेन अर्जाची छाननी जावन केंद्रीय यंत्रणेक ह्या अर्जाची म्हायती मेळटली। शिष्यवृत्ती अर्ज भरता आसतना विद्यार्थ्यांचे बँक पासबूक अपलोड करपाची गरज ना। शिष्यवृत्ती निधी दरेक विद्यार्थ्याच्या आधार फारीकपण पुलावरवी खात्याचेर जमा जातली अशें आदिवासी कल्याण खात्यान कळीत केलां। सर्वसामान्य लोकांमदी उद्योजकताय कसा वळोवपा खातीर सूक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग विकास आनी सुविधा कार्यालय मडगांव हांच्या वतीन परवा सकाळी 10 वरांचेर व्याख्यान सभाघर, कला आनी संस्कृती संचालनालय पाटो हांगा उद्योजकताय जागृताय कार्यावळीचें आयोजन केलां। ह्या कार्यावळीत उद्यम नोंदणी शिबीर जातले आनी बँक येवजण्यांची म्हायती दितले। पात्र सहभागी व्यक्तींनी ह्या कार्यावळीचो फायदो घेवचो अशें आयोजकांनी कळीत केलां। स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक कॉलेज ऑफ कॉमर्स बोरी हांचे एनएसएस पंगडान बोरी ग्रामपंचायत, बोरी जैव विविधताय वेवस्थापन समिती, एनजीओ आनी फोंडे हांगाच्या शाळांच्या सहकार्यान एक पीड माकी नाम यशेचेर झाडां रोवपाची कार्यावळ बोरी रान वाठारात घडून हाडली। पर्यावरण संवर्धनाक समर्पित आशिल्ल्यांनी उमेदीन हातून वांटो घेतलो। महाविद्यालयाचे कार्यवाह प्राचार्य डॉ शेखर सावंत हांणी आपल्या भाषणात झाडां रोवप आनी पर्यावरण संवर्धन हांचे म्हत्व सांगले। सहभागींनी वट्ट 345 झाडां लायली, तातूंत विद्यार्थी, प्राध्यापक, एनजीओचे प्रतिनिधी आनी थळाव्या समाजातले वांगडी आशिले। एक पीड माकी नाम ह्या विशयाक जोडून लायिल्ले दरेक झाड आवयपणान आनी सैमाच्या पोषक तत्वाक श्रद्धांजली अशें डॉ सावंत हांणी म्हळें। ह्या कार्यावळीचो हेत फक्त बोरी रान वाठार पाचव्यो करप न्हय तर झाडां रोवपाचें म्हत्व आनी पर्यावरण टिकोवप हाचे विशीं जागृताय निर्माण करप आशिल्ले। बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक कॉलेज ऑफ कॉमर्साची एनएसएस प्रोग्राम ऑफिसर कृपाली खाणेपरकर हाणे आपले वांगड्यास या कार्यावळीतल्या सगळ्या भाग घेवप्यांचे आणि समर्थकांचे उपकार ठरले. खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात. दुयेंत पडपाक जायना तर स्वतःची भलायकी सांबाळप खूप गरजेचे. हीच गरज ओळखून साखळे गोयातले पहिले फिजिओथेरपी नॅचरोपथी आणि योगिक सायन्स सेंटर स्थापन करतले अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नॅचरोपथी आणि योगिक सायन्सा वतीन साखळेत पोरण्या सरकारी प्राथमिक भलायकी केंद्रात सुरू केल्या फिजिओथेरपी नॅचरोपथी आणि योगिक सायन्सच्या ओपीडी चकतावण करतकच ते उलयताले. आयज नॅचरोपथी आणि योगिक सायन्स या उपचारांक महत्व आयना. त्याच वांगडा फिजिओथेरपीची गरजूय लोकांक दुयेसांतल्यान भायर काडपाक उपेगी थारता. आदी लोक आपलो फिटनेस ट्रेनर दवरताले, पूण आयज भलायकीची जतनायेक लागून योगा ट्रेनर दवरतात आनी लोकांक नेचरोपथी कितें समजलां अशें तांणी म्हळें. देशांत आयुष मंत्रालयाची स्थापना जाल्ले सावन आयुर्वेद आनी सैमीक उपचारांक बरेंच म्हत्व मेळ्ळां. ही उपचार पद्दती आंतरराष्ट्रीय पांवड्यार वापरतात. देशांत 2036 वर्सा जावपी ऑलिंपीक सर्ती खातीर उत्कृश्ट खेळगडे तयार करपा वांगडा उत्कृश्ट फिजिओथेरपी प्रशिक्षकूय तयार करपाची मूख दवरल्या आनी ताची आतासावनूच सुरवात जाल्या अशें ते उलयले. उर्जा फाउंडेशनान 521 विद्यार्थ्यांक एसएससीक शिश्यवृत्ती दिल्या. ह्या वर्सा खातीर गोंयांतल्या 7 तालुक्यांनी 174 शाळांचे विद्यार्थी तांच्या अक्षय उर्जा प्रकल्पांतर्गत गरजू आनी पात्र विद्यार्थ्यांक उच्च शिक्षणा खातीर मदत करपाक आसात. ही शिश्यवृत्ती उर्जा फाउंडेशनाचो मुखावेलो आनीक एक टप्पो. गोयांत वा गोंयाभायर उच्च शिक्षणा खातीर प्रवेश घेतिल्ल्या हुशार आनी गरजू विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागिल्यात. हे फावट पेडणे तालुक्यातल्या विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागिल्यात. देखून विद्यार्थी पेडणे तालुक्याचो रहिवाशी असपाची अट आसा. अर्ज करपाची निमणी तारीख 31 जुलै आसा. कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याच्या विठ्ठल हांगाच्या मरीटायम स्कुलातल्या सागरी शिक्षण आनी प्रशिक्षणाचो दर्जो वाढोवप आनी सुदारणा करपा खातीर बंदर मंत्री आलेक्स सिक्वेरा हांच्या उपस्थितीत काल परवरी सचिवालयात कॅप्टन ऑफ पोर्ट्स खातें आनी गुजरातच्या गणपत विद्यापीठा मजगती सब्जीकायेची कबलात जाली. कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टाविओ रॉड्रिक्स, बंदर उपकप्तान प्रेमलाल शिरसयकर, गणपत विद्यापीठाचे प्रोफेसर चान्सलर डॉ महेंद्र शर्मा, गणपत विद्यापीठाचे प्रोफेसर व्हाईस चान्सलर डॉ आर के पटेल, डॉ सौरभ दवे, डॉ सत्येन पारीख, कार्यकारी कुलसचिव डॉ शिरीष पटेल, कॅप्टन गिरीराज तेजरा, कॅप्टन प्रकाश राजाराम पाटील आणि जितेंद्र सिंह रावत हे वेळार उपस्थित आशिल्ले. गोय सरकारान भौशीक खासगी भागीदारीतल्यान मरीटायम स्कुलातल्या सागरी शिक्षण आणि प्रशिक्षणाचा दर्जो वाढोवपा वांगडाच नवीन अभ्यासक्रम सुरू करपा खातीर गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटायम एक्सलन्स प्रस्तावाक मंजुरी दिल्या. माशेलातलो फामाद चिखलकालो आयजसावन सुरू झालो. पर्यटन खात्या वतीन आयज 4:30 वरांचेर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी या 3 दीस जावपी उत्सवाचे उक्तावण जाले. माशेलातल्या देवकी कृष्ण देवळाच्या मैदानाचेर 18 तारखेक चिखलकालाचे खेळ रंगतले. ह्या उत्सवाक राज्य महोत्सवाचा दर्जो दिला. देखून आता तो भव्य स्वरुपात पर्यटन खात्या वतीन 3 दीस मनयतात. देशी विदेशी पर्यटक हांगा येवन व आगळो वेगळो उत्सव पळोवचो म्हण पर्यटन खात्यान या चिखलकल्याविशी माहिती वेगवेगळ्या तरांनी प्रकाशित केल्या. 3 दिसा सांजे चिखलकल्याच्या खेळा वांगडाच हेर सांस्कृतिक कार्यावळी जातल्यो. या चिखलकल्याच्या खेळात भगवान श्रीकृष्ण ल्हान जावन ह्या चिखलकल्याक खेळपाक येता अशी भाविकांची श्रद्धा आनी खूप जणांक तो अणभव येता. या चिखलकल्याक खेळपी लोकांचे सगळे रोग दुयेसापासत रक्षण जाता आनी आशिल्ली दुयेसाय ना जाता अशें भाविक म्हणतात. हरी विठ्ठल जय विठ्ठल आणि गोपाळा गोपाळा असं गजर करीत भक्तदेवळांत पहिली फेर धरून नाचतात. थंय पेटिल्ल्या अखंड समयतेत ते सगळ्या आंगाक लावून मैदानाचेर ते चिखलकलाचो खेळ करपाक हरिनामाच्या आनी टाळांच्या गजरांत खेळ खेळटात. 1583 वर्साच्या रणसंग्रामाच्या 441व्या जयंती निमतान कुंकळे कारवाळ घडून हाडिली. कुंकळेच्या 16 महानायकांनी पोर्तुगीज सत्ता गोंयांत रुजता आसतनाच तांकां आडावपाक 441 वर्सां आदी दाखयल्ल्या धाडसानूच आयज मुक्ततायेची फळ आमी खातात अशें वेळार उलयतना मुखेल सोयरे म्हणून समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाणी म्हळें. हे वेळार आमदार उल्हास तुयेंकार, रोहिदास देसाय, जिल्लोधिकारी अश्विन चंद्रू आनी हेर मानेस्त आशिल्ले. हे वेळार 10वी आनी 12वी वेवसायीक अभ्यासक्रम आनी पदवी परिक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण जाल्ल्या विद्यार्थ्यांचो कुंकळी छात्र पुरस्कारान भोवमान केलो. तशेंच निवृत्त न्यायाधीश एडगर फर्नांडीस हांकां कुंकळी भूषण पुरस्कारान तर निवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास देसाई हांकां कुंकळी ज्योती, निवृत्त बँक अधिकारी डालिया परेरा हांकां कुंकळी श्री सन्मानान भोवमानीत केले. तशेंच ज्येष्ठ पत्रकार रमेश नाईक राऊत हांकां कुंकळी मित्र पुरस्कार भेटयलो. रंगकला साहित्याच्या क्षेत्रातली आघाडीची कंपनी जांचे साहित्य पिळग्यान पिळगी वापरत आयल्या ती कॅमलिन कंपनीचे उद्योग समूहाचे आधारस्तंभ, फामाद उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे आदले अध्यक्ष पिरायच्या 81 वर्सा संसाराक अंतरले. हजारांनी कुटुंबांक कॅमलिन उद्देगावरवी रोजगार मिळवून दिवपी सुभाष दांडेकर म्हण फामाद आशिल्ले. त्यांच्या मरणाचे सामाजिक वर्तुळांत दुःख प्रगटायला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. विधानसभेच्या 2र्या दिसा प्रश्नोत्तराच्या वराक सभाग्रस्तगीत. 2024-25 शिक्षणिक वर्षाचे केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 22 जुलै सावन उक्ते साखळगोळातले पहिले फिजिओथेरपी नॅचरोपथी आणि योगिक सायन्स सेंटर स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपल्या.